नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शेनवारा नवी दिल्लीच्या राय पिठोरा सांस्कृतिक संकुलात पवित्र प्रिप्रहव अवशेषांच्या प्रदर्शनाचे उक्तावण करतले. 19व्या शेकड्यात सोदून काढिल्ले प्रिप्रहव अवशेष शाक्य वंशातल्या गौतम बुद्धाचे असात असे मानतात. तांचे स्वदेशी प्रत्यारोपण आणि भौशिक प्रदर्शन हे देशाच्या सांस्कृतिक दायज सांभाळपाचे आणि बुद्धांच्या शिकवणेत मुखार आयिल्ल्या शांतताय, करुणा आणि प्रबोधन हांच्या सार्वत्रिक मूल्यांक चालना दिवपाच्या देशाच्या सतत यत्नांचे प्रतिबिंब असा. ह्या पवित्र अवशेषांनी इतिहासिक, पुरातत्वीय आणि आध्यात्मिक महत्व आशिल्ल्यान ही कार्यावळ देशाची सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासातलो महत्वाचो खीण थारता असे संस्कृती मंत्रालयान म्हणला. उत्तर प्रदेशातल्या अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्षा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्राक पोरबी भेटयल्यात. मजगती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज अयोध्येच्या राम मंदीर संकुलात आशिल्ल्या अन्नपूर्णा देवळाच्या शिखराचेर ध्वज उबारलो. तशेंच हे निमतान आयोजित केल्ल्या खाशेल्या प्रार्थनेत तांणी वांटो घेतलो. ह्या वेळार उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हाजीर आशिल्ले. राम मंदीर संकुलातल्या 7 देवळां मदीं अन्नपूर्णा देवूळ हे एक देवूळ आसा. केंद्रीय मंत्रिमंडळान आयज 2 महामार्ग प्रकल्पांक मान्यताय दिल्या. हातूंत 6 लेन नाशिक कोल्हापूर कॉरिडॉर आनी ओडिशाचो राष्ट्रीय महामार्ग 126 रुंदीकरणाचो आस्पाव आसा. महाराष्ट्रात 6 लेन ग्रीनफील्ड प्रवेश नियंत्रित नाशिक सोलापूर अक्कलकोट कॉरिडॉर बांदपाक अर्थीक वेव्हार मंत्रिमंडळ समितीन मान्यताय दिल्या. 374 किलोमीटर लांबायेच्या ह्या महामार्गाक वट्ट 19,142 कोटी रुपया भांडवली खर्च येतलो अशे नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक म्हायती दिता म्हायती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हणला.
नाशिक से सोलापूर का कॉरिडॉर अप्रूव हुआ है. ये कॉरिडोर कई बड़े शहरों को और कई बड़े इंडस्ट्रियल सेंटर्स को जोड़ेगा. 2 साल में इसका कंस्ट्रक्शन पूरा होगा. 374 किलोमीटर का प्रोजेक्ट है और 19,142 करोड़ रुपीस का इसमें इन्वेस्टमेंट होगा. ये प्रोजेक्ट नाशिक और सोलापुर के बीच के डिस्टेंस को टाइम को सिग्निफिकेंटली रिड्यूस करेगा. बाय 14% डिस्टेंस रिड्यूस होगी और टाइम 45% रिड्यूस होगी बिटवीन चेन्नई एंड सूरत.
तसेच ओडिशातल्या राष्ट्रीय महामार्ग 326 सध्याचो रस्तो रुंद आणि घटमूट करून 2 लेन रस्तो करपाक सरकारान मान्यताय दिल्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हळ्यार CBSEन 10व्या आणि 12व्या बोर्ड परिक्षांच्यो सुधारीत तारखो जाहीर केल्यात. CBSEच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या वर्सा 3 मार्चाक जावपा आशिल्ली 10वीची परिक्षा आता 11 मार्चाक जातली, जाल्यार 12वीची परिक्षा 10 एप्रील मेरेन फुडें धुकल्ल्यात, जी 3 मार्चाक जावपा आशिल्ली. प्रशासनिक कारणाक लागून तारखात बदल केल्यात असे शिक्षण मंडळान सांगले. शाळांनी ही माहिती सगळ्या संबंधित विद्यार्थ्यांक आणि पालकांक दिवची असे CBSEन म्हणला. देशाच्या उत्तर वाठारांनी दाट धुक्याक लागून रेल्वे आणि हवाई येरादारीचेर परिणाम झाला. दिल्ली रेल्वेच्या म्हणण्याप्रमाण दिल्लीक वचपी 50 परस चड गाड्यो उशिरा चलतात. त्याचप्रमाण वाईट हवामानाक लागून विमान येरादारीचेरूय परिणाम झाला. दिल्ली विमानतळाच्या म्हणण्याप्रमाण दाट धुके आणि उण्या दृश्यमानताये कारणान आयज 148 विमानसेवा रद्द केल्यात. ह्या वर्सा सरकारान जायत्यो महत्वाच्यो सुदारणा केल्यात, ज्यो विकसित भारत 2047च्या दिकेन देशाच्या राष्ट्रीय प्रवासातले महत्वाचे पावल आसा असे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हांणी म्हणला. नवी दिल्लीत भारत सरकारची 2026 वर्षाची दिनदर्शिका जारी करतना ते उलयताले.
इस वर्ष के कैलेंडर का विषय भारत 2026 है. ये हमारे माननीय प्रधानमंत्री के सेवा, सुशासन और समृद्ध भारत के आत्मविश्वास से भरे क्षण के दृष्टिकोण को दर्शाता है. यह एक ऐसे राष्ट्र को दर्शाता है जो अपनी पहचान में सुरक्षित, अपनी संस्थाओं में मजबूत और अपने दीर्घकालिक दृष्टिकोण में स्पष्ट है.
हे कॅलेंडर खूप जतनायेन तयार केला आणि ते खऱ्या अर्थान सरकाराची प्राधान्य प्रतिबिंबित करता आणि सरकाराचे संवाद साधन म्हणून विकसित झाला असे माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू हांणी सांगले. भारतीय हवामान खात्यान बिहार, उदंत उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात शियाच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी हाणी दोहात जाल्ल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेच्या संसारिक ब्लिट्स वस्तादपण सर्तीत काशा पदक जिंकलें. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्या मुखावेलें खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.